नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रारंभी अक्षता बोडके तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर आसतले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या म्हयन्याच्या 28 तारखे सावन सुरू जातले आनी 2 एप्रील मेरेन चालू आसतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी भारत आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 2047 मेरेन विकसीत भारत जावपाच्या प्रवासाच्या दिकेन आसा अशें म्हणला. हिमाचल प्रदेशान काल सिरमोर जिल्ह्यातल्या हरिपूर धार लागसार खासगी बशीच्या अपघातात 14 जणांक मरण आयले आणि 33 जण जखमी झाले. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर आसतले. या भेटीवेळार प्रधानमंत्री सोमनाथ स्वाभिमान पर्व सहित जायत्या कार्यावळींक हाजीर रावपाचे आसात. तशेंच राजकोट, अहमदाबाद आणि गांधीनगरांतल्या मुखेल उदरगत कार्यावळींनी ते वांटेकार जातले. सोमनाथ देवळाचो 4 दिसांचो सोमनाथ स्वाभिमान पर्व आयतारा गीर सोमनाथ जिल्ह्यातल्या दर्यादेगेवेल्या विरावाल शारांत सुरू झालो. 1026 वर्सा गझनीच्या महमूदान सोमनाथ देवळाचेर पयलेच खेपे हल्लो केल्या उपरांत या घडणुकेक 1000 वर्सा झाली. प्रधानमंत्री आयज सांजेवेळा सोमनाथ पावतले आनी सोमनाथ देवळांत ओमकार मंत्र जपान वांटो घेतले. देवळांत ड्रोन शोय आसतलो. शेकड्यांनी वर्सा सोमनाथ देवळाची राखण करतना आपलो जीव ओपिल्ल्या कितल्याशाच झुजारांचो भोवमान करपा खातीर आयोजित केल्ल्या शौर्य यात्रेन प्रधानमंत्री वांटेकार जातले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या म्हयन्याच्या 28 तारखेक सावन सुरू जातले आनी 2 एप्रील मेरेन चालू आसतले. सोशल मीडिया पोस्टांत संसदीय वेव्हार मंत्री किरेन रिजिजू हांणी अर्थसंकल्पीय अधिवेशनाचो पयलो पावंडो 13 फेब्रुवारीक सोंपता अशें सांगलां. 9 मार्चाक संसदेचे दुसरे सत्र परतून सुरू जातले अशें तांणी सांगले. अर्थपूर्ण वादविवाद आनी लोक केंद्रीत शासनाचे दिकेन हे एक महत्वाचें पावल आसा अशें रिजिजू हांणी सांगलां. केंद्र सरकाराचे शिफारशी प्रमाण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी अर्थसंकल्पीय अधिवेशन 2026 खातीर संसदेच्या दोनूय सभाघरांक आपोवपाक मान्यताय दिल्या अशी माहिती मंत्रिमंडळान दिली. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांणी भारत आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 2047 मेरेन विकसीत भारत जावपाच्या प्रवासाच्या दिकेन आसा अशें म्हणलां. राष्ट्रान एक विकसीत आत्मनिर्भर भारत उभारपाचे महत्वाकांक्षी लक्ष थारायलां. काल पंजाबातल्या जलंधर लागसार फगवारा हांगाच्या लवली प्रोफेशनल युनिव्हर्सिटीच्या दिक्षांत सुवाळ्यांत उपराष्ट्रपती राधाकृष्णन उलयताले. उपराष्ट्रपती हांणी भारत आनी एक जागतिक म्हत्व शक्त जावपा खातीर वावुरता अशें सांगलें. आमी सगळेच समान आनी मनीसपणाची सेवा करपाक वावुरपाक जाय अशें तांणी मुखार सांगलें. घुंवळी वखदांचो दुरुपयोग वाडत आशिल्ल्या धोक्याचेर उलयतना तांणी ह्या मुद्द्याचेर गंभीरताय उक्तायली. विद्यार्थ्यांनी घुंवळी वखदाचो निषेध करून आपल्या इश्टांक ह्या धोक्यान घालचे न्हय असो उलो तांणी मारला. हाच्या आदी विद्यार्थ्यांक मार्गदर्शन करतना पंजाबाचे राज्यपाल गुलाबचंद कटारिया हांणी शिक्षणीक संस्था विद्यार्थ्यांक दर्जेदार गिन्यान दिताच पूण ताची एकंदर उदरगतीक पोसवण दिवन देशाचे जबाबदार नागरीक जावपाक तयार करता अशें नदरेक हाडले. ह्या कार्याक खाशेले सोयरे म्हणून उपराष्ट्रपती राधाकृष्णन आनी ब्रिटनाच्यो आदल्यो प्रधानमंत्री मेरी एलिझाबेथ ट्रस हांणी विद्यार्थ्यांक पदवी भेटयली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदींच्या सक्रीय प्रशासन आनी वेळेचेर अंमलबजावणी खातीरच्या मुखेल व्यासपीठ म्हळ्यार प्रगतीन 50व्या बसकेच्या यशस्वी आयोजनासयत एक महत्वाचो पावंडो हुपला. 2015 वर्सा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सुरू केल्ल्या प्रगती व्यासपीठान थेट प्रधानमंत्री पावण्यावेल्या नियाळावरवी मुखेल मुळाव्या सुविधा प्रकल्पांचे आनी भौशीक कागाळींचो रियल टायम देखरेख आनी निराकरण परतून प्रशासनान बदल घडोवन हाडला. ह्या प्रगती यंत्रणेखाला पुनर्वालोकन केल्ल्या 20 वाठारांतल्या प्रकल्पा संबंधित ही आसा एक झलक.
बिजली क्षेत्र में परियोजनाओं में देरी अक्सर प्रशासनिक, तकनीकी, नियामक और प्राकृतिक कारणों के संयुक्त प्रभाव के कारण होती है. इनमें भूमि अधिग्रहण, वन और रक्षा मंजूरियों से जुड़े मुद्दे तथा कठिन भौगोलिक परिस्थितियां शामिल हैं. प्रगति के बहुस्तरीय तंत्र के तहत 10,53,000 करोड़ रुपए की लागत वाली 237 बिजली परियोजनाओं की विभिन्न स्तरों पर समीक्षा की गई है, जिनमें से कई परियोजनाएं अब चालू हो चुकी हैं. प्रधानमंत्री स्तर पर 4,12,000 करोड़ रुपए की लागत वाली कुल 53 बिजली परियोजनाओं की समीक्षा की गई. इन 53 परियोजनाओं में 27 ट्रांसमिशन, 14 ताप विद्युत, 9 जल विद्युत और 3 कोयला खनन परियोजनाएं शामिल हैं.
यो खबरो तुम्ही आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावर भी ऐकतात.
भाई अब खेती में पानी की बचत और पैसे की बचत दोनों होंगी। वो कैसे? अब नए जीएसटी में ड्रिप इरिगेशन सिस्टम पर लगभग 9,000 रुपए की बचत।
वाह, लागत भी कम और फायदा ज्यादा।
भाई खेती हुई और आसान और पैदावार भी बेहतर।
नेक्स्ट जेन जीएसटी, बेटर एंड सिंपलर।
ऑपरेशन सिंदूर उपरांत पाकिस्तानान लष्करी आणि घटनात्मक पुनर्रचना केली आणि ही संघर्षाच्या काळात गंभीर उणावाची मान्यताय दाखवता असे संरक्षण मुखेल कर्मचारी जनरल अनिल चौहान हांनी सांगला. जनरल चौहान हांनी काल पुणे भौशिक धोरण महोत्सवात उलयताले. तंत्रगिन्यान आणि राष्ट्रीय सुरक्षा हांचेर मार्गदर्शन करताना ताणी एप्रिलांत जाल्ल्या आतंकवादी हल्ल्या उपरांत फाटल्या वर्सा मे महिन्यात सुरू जाल्ल्या ऑपरेशन सिंदूराक लागून पाकिस्तानाक घटनात्मक दुरुस्त्यो करच्यो पडल्यो असे सांगले. पाकिस्तानाच्या संविधानाच्या कलम 243 दुरुस्तीक लागून त्या देशाच्या उच्च संरक्षण संघटनेत महत्वाचे बदल झाल्यात असे त्यांनी नजरेक हाडले. 2047 मेरेन भारताच्या विकसित राष्ट्र जावपाच्या प्रवासान जागतिक मापदंड थारावपाक आणि मुखेल भूमिका साकारपाक भारतीय रेल्वे बऱ्या स्थितीन असा असे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव हांनी सांगला. मंत्री वैष्णव 70वे अति विशिष्ट रेल्वे सेवा पुरस्कार 2025, 100 रेल्वे अधिकाऱ्यांक भेटयले उपरांत आणि 26 ढाल भेटवून आणि उत्कृष्ट कामगिरी करपी लोकांक 26 ढाल देऊन काल नवी दिल्लीतल्या रेल्वे झोनात उलयताले. भारतीय रेल्वे 2026 वर्षा खातीर 9 नवे थाराव थारायल्यात असे वैष्णव हांनी सांगले. तातूंत 52 सप्तकांत पद्धतशीर सुदारणा करप, विश्वास आणि उत्पादकता वाढोवपा खातीर तंत्रगिन्यान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचो वापर करप, देखरेखीचे मानक वाढोवप, सुरक्षिततेत घटमूट करप, मानसिकतेपासून पैस वचप हांचो आस्पाव जाता. नव्या इनोव्हेशन पोर्टलान भारतीय रेल्वे स्टार्टअप आणि इनोव्हेशनाकडेन जोडतले आणि एआयचो देखरेखीच्या कामाखातीर व्हड प्रमाणात वापर जातलो असे ताणी मुखार सांगले. हिमाचल प्रदेशान काल सिरमोर जिल्ह्यातल्या पैसुल्ल्या वाठारांत हरिपूर धार लागसार खासगी बशीच्या अपघातात 14 जणांक मरण आयले आणि 33 जण जखमी झाले. ही बस सोलन सावन हरिपूर धार वताली. जखमीक उपचारा खातीर आयजीएमसी शिमलाकडेन धाडल्यात. मुखेलमंत्री सुखविंदर सिंग सुखू हांनी सिरमोर जिल्हा प्रशासन जीव गमविल्ल्या आणि जखमी प्रवाशांक कुटुंबांक शक्य तितली मदत दिवची असे सांगला. सिरमोरान बस अपघाताक लागून लोकांक मरण आयिल्ल्यान राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांनी दुःख उक्तायला. प्रधानमंत्री मोदी हांनी बळी पडपी लोकांखातीर एक्स ग्राशियाची घोषणा केल्या. सोशल मीडिया पोस्टान प्रधानमंत्री मोदी हांनी प्रधानमंत्री राष्ट्रीय मजत निधीतल्यान दरेका जीव गमविल्ल्या मनशाच्या लागीच्या नात्यांक 2,00,000 रुपया एक्स ग्राशिया दितले आणि जखमीक 50,000 रुपया दितले अशी घोषणा केल्या. काल नवी दिल्लीत राष्ट्रीय व्यापारी कल्याण मंडळाची 8वी बसका मंडळाचे अध्यक्ष सुनील झे सिंगी हांच्या अध्यक्षतेखाला झाली. देशी उद्योगांक चालना दिवपा खातीर आणि थळाव्या उत्पादात्मक चालना दिवपा खातीर व्होकल फॉर लोकल उपक्रमाचे महत्व मंडळान दिल्ल्याचे वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयान सांगले. हे बसकेन उलोप करताना उद्योग आणि अंतर्गत व्यापारी प्रसार खात्याचे संयुक्त सचिव संजीव हांनी भारतीय अर्थव्यवस्थेन किरकोळ व्यापार क्षेत्राची महत्वाची भूमिका उक्तायली. विकसित भारत युवा फुडारी संवाद 2026 दुसरी आवृत्ती काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपमात झाली. या सभेक मार्गदर्शन करताना केंद्रीय युवा व्यवहार आणि खेळा राज्यमंत्री रक्षा निखील खडसे हांनी राष्ट्रीय निर्मिती खातीर तरणाट्यांचो सक्रिय वाटो आसचो पडटा, जाचे विचार, उर्जा आणि फुडारपण फुडल्या 25 वर्सांत देशाक आकार दितले असे म्हणला. राष्ट्रीय वचनबद्धता आणि देशभक्तीची भावना वाढोवपा खातीर चडांत चड सहभागाक प्रोत्साहन देऊन तरणाट्या नागरिकांक महाविद्यालयांनी आणि जिल्ह्यांनी ही कल्पना मुखार व्हरची असे ताणी सांगले. विकसित भारत तरणाटे फुडारी संवाद 2026 तरणाट्यां मदीं फुडारपण, नवनिर्माण आणि नागरी जापसालदारकी पोसपाची सरकाराची वचनबद्धताय बळकट करता आणि फुडल्या वर्सा खातीर स्पष्ट दिका थारायता असे ताणी मुखार सांगले. परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज सावन 3 दिसांच्या गुजरात भोंवडेर आसतले. संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन ह्या महिन्याच्या 28 तारखे सावन सुरू जातले आणि 2 एप्रील मेरेन चालू उरतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन हांनी भारत आयज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला 2047 मेरेन विकसित भारत जावपाच्या प्रवासाच्या दिकेन आसा असे म्हणला. हिमाचल प्रदेशात काल सिरमोर जिल्ह्यातल्या हरिपूर धार लागसार खासगी बशीच्या अपघातात 14 जणांक मरण आयले आणि 33 जण जखमी झाले. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. मुखावेल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयज सांजे 6:30 आयकूंक मेळटले. नमस्कार.